नमस्कार मित्रांनो, सायबर साक्षर प्रस्तुत ऐकना या महिला दिन विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत आदिती पाटील मॅडम, ज्या लाईफ कोच आहेत आणि त्या वेगवेगळ्या महिला मुली आणि विशेषत अशा लोकांना काउन्सिल करतात ज्यांना खरंच आधार देण्याची गरज असते. सो वेलकम मॅम. सायबर सिक्युरिटी हा जो आपला विषय आहे, तर महिला आणि सायबर सिक्युरिटी हे अगदी जवळचं नातं आहे. कारण सायबर सिक्युरिटी असेल किंवा सायबर क्राईम असेल, तर सोशल मीडियावरती महिलांच्या बाबतीत खूप असे गुन्हे घडत असतात, महिलांच्या विरोधात गुन्हे घडत असतात. तर या सगळ्या बाबतीत तुमचं काय मत आहे?
जुन्या काळात तर किंवा म्हणजे काही वर्षांपूर्वी तर सोशल मीडियावर मुलींनी प्रोफाईल बनवणंच चुकीचं आहे असं पॅरेंट्स म्हणायचे. पण आता कामानिमित्त मुलींना सोशल मीडियावर प्रोफाईल बनवावे लागतात. मार्केटिंग असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या काम करत आहेत, त्यामुळे प्रोफाईल्स तर त्या बनवतातच. आणि काही मुली फोटो नाही ठेवत, पण काही मुली जेव्हा फोटो ठेवतात त्या फोटोचा मिसयूज केला जातो, मॉर्फिंग केलं जातं. मॉर्फिंग म्हणजे एका वेगळ्या व्यक्तीच्या बॉडीला वेगळ्या व्यक्तीचा फोटो चिपकवला जातो. अशा प्रकारे व्हिडिओ मॉर्फिंग, इमेज मॉर्फिंग केलं जातं. तर आपले जास्त फोटो अपलोड करू नये सोशल मीडियावर असं मी मुलींना सांगते. जर तुम्हाला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा असेल, आधार असेल, तुम्ही मोठ्या लेवलला काम करतात आहे आणि जर तुमच्याकडे पूर्ण बॅकिंग आहे पोलिसांचं वगैरे आणि सगळा कायदा पण तुमच्या बाजूने आहे, तुम्ही पॉवरफुल असाल तर तुम्ही फोटो अपलोड करा. पण तुम्हाला जर कोणाचं बॅकिंग नसेल तर तुम्ही फोटो अपलोड करणं टाळा. कारण की हे मिसयूज लोक करतात, तुम्हाला ब्लॅकमेलिंग करतात, उद्या जाऊन पैसे मागू शकतात ते लोक.
तर मुलींनी किंवा महिलांनी थोडे कमी कपड्यांमध्ये फोटोज टाकले तर त्यांना एक विशिष्ट पातळीवर जज केलं जातं. तर सोशल मीडियावरती तुम्ही अशा महिलांना किंवा मुलींना काय संदेश द्याल की असे फोटो टाकणं गरजेचं आहे की ते बरोबर आहे, किंवा मग लोकांची मानसिकता याच्यामध्ये चुकती आहे, काय सांगाल तुम्ही?
जर त्या मुली तितक्या मनाने स्ट्रॉंग असतील की त्यांना फरकच पडत नाही आहे, जर त्या सेलिब्रिटी लेवलला काम करतात किंवा मॉडेलिंग क्षेत्रात आहेत तर त्यांना ते करणं भाग आहे. पण जर त्या साधारण मुली असतील आणि जस्ट बिकॉज त्या ट्रेंड फॉलो करतात ते, जसे इंस्टाग्रामवर सध्या सिल्युएट चॅलेंज आणि अजून एक चॅलेंज आहे ज्याच्यामध्ये मीट युअर मम्मा ऑन मंडे आणि संडेला मेक लव ऑन मंडे, तर त्याच्यामध्ये आधी साडी नेसून आणि नंतर एकदम मॉडर्न कपड्यांमध्ये लस्टी एक्सप्रेशन. सो ते केल्यावरती तुम्ही सगळ्या म्हणजे तुम्ही एका स्पेशल व्यक्तीसाठी ते करता ते तर ती ठीक गोष्ट आहे. पण जेव्हा सगळे तुम्हाला त्या पद्धतीने बघणार आहेत, लस्टी वेमध्ये बघणार आहे, तर तुमची इमेज चुकीची जाती आहे. तर तुम्ही त्याची काळजी घेतली पाहिजे.
त्यावरून जज केलं जाऊ शकतं?
जज तर केलं जाऊ शकतं. कारण की वेगवेगळे लोक वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधनं आलेले असतात आणि आपली मानसिकता कशी आहे हे आपण सांगू नाही शकत. प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते. समोर प्रिटेंड करताना लोक खूप जास्त डिसेंट आहेत असं दाखवतात आणि ते रिअलमध्ये जर तुम्ही विचार कराल, काही लोक डिसेंट आहेत असं दाखवतात पण ते स्नॅपचॅट किंवा टिंडरसारख्या ठिकाणी मुलींशी काय बोलत असतील हे आपण नाही सांगू शकत. ते एकदम चीप लेवलला जाऊन वल्गर काहीतरी बोलतात. खूप साऱ्या मुली स्क्रीनशॉट्स दाखवतात तेव्हा शॉकिंग होतं की एवढ्या मोठ्या लेवलला काम करणारा, म्हणजे पॉलिटिशियन लेवलला पण असतात असे काही लोक किंवा खूप मोठ्या लेवलला काम करतात काही ऑफिसर्स असू शकतात, असे लोक पण असे फ्लर्ट करतात असं सरप्राइझिंग फील होतं. पण त्यांच्या विरुद्ध काही कारवाई केली जाऊ शकत नाही. तर आपणच आपली काळजी घेतली पाहिजे, आपल्या इमेजची आपणच काळजी घ्यायची आहे.
बरोबर. तर जसं तुम्ही सांगितलं की रिअल लाईफमध्ये एखादा व्यक्ती वेगळा वागत असतो आणि सोशल मीडियावरती तोच व्यक्ती एक त्याचा वेगळा चेहरा आपल्याला दिसतो, तर तुम्हाला पर्सनली असा काही एक्सपिरियन्स आला आहे का की प्रोफेशनली तो तुम्हाला व्यक्ती ओळखतोय, तुमची रोज भेट होतीये, किंवा मग फक्त प्रोफेशनल संबंध आहेत आणि सोशल मीडियावर अचानकच तो व्यक्ती काहीतरी वेगळंच बोलतोय, असा काही अनुभव?
काही क्लायंट्स जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा स्टार्टिंगला ते डिसेंट वागलेले आहेत आणि मग नंतर त्यांनी मला सांगितलं आहे की आम्हाला पॉर्न ॲडिक्शन आहे किंवा मास्टरबेशन ॲडिक्शन आहे किंवा माझ्या वाईफकडून मी सॅटिस्फाय नाही आहे आणि हे ते व्हॉट्सअपवर सांगितलं आहे मला. माझ्याकडे प्रूफ आहे पण मग नंतर ते डिलीट फॉर एव्हरीवन केल्यावरती ते गायब होऊन जातं. पण असे अनुभव आलेले आहेत. मग अशा लोकांना तुम्ही ब्लॉक करून टाका जर तुम्हाला असे अनुभव येतात आहे. जर मुलींना असे फेक प्रोफाईल्स बनवून, म्हणजे बऱ्याचदा मुलं काय करतात, मुली डायरेक्ट एक्सेप्ट करत नाही आहे प्रोफाईल तुमची, फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करत नाही आहे, मग मुलींची प्रोफाईल बनवतात, फोटोज डाउनलोड करून मुलींची एक प्रोफाईल बनवतात जी रिअल वाटेल आणि तिथे स्टार्टिंगला बोलतात की मी मुलगी आहे, नंतर मग तुला बॉयफ्रेंड आहे का आणि मुद्दाम वल्गर बोलण्याचा प्रयत्न करतात आणि ते पण नाही झालं तर मग नंतर सांगतात की मी मुलगा आहे आणि मला तुझ्याशी फ्रेंडशिप करायची आहे. म्हणजे परत तेच सगळं घडतं आहे. पण मग आपणच आपली काळजी घेते. आणि ह्या सगळ्याचा आपल्या मानसिकतेवर, आपल्याला इमोशनल लेवलला खूप त्रास होतो की आपण जर एवढं शुद्धपणे राहतोय तर लोक आपल्याला इतका त्रास का देतात, असं एक फिलिंग येतं कोणत्याही मुलीला.
अगदी बरोबर. तर तुम्ही वेगवेगळ्या मुलींशी रोज संपर्कात असता, त्यांचे काउन्सिलिंग सेशन्स घेता, पर्सनल असेल किंवा ग्रुप सेशन्स असेल, तर तुम्हाला असा कुठला एखाद्या मुलीकडून वाईट अनुभव ऐकायला मिळाला आहे का?
सगळ्यात वाईट अनुभव म्हणजे आता ती लेडी होती 48 इयर्स ओल्ड. 48 इयर्स ओल्ड लेडीची छेड कोण काढेल असा आधी प्रश्न तो पडणार आहे. आणि ती खूप जास्त सुंदर आहे असं पण नाही, ॲव्हरेज लुकिंग होती ती. आणि तरीसुद्धा ती ज्या गोष्टी मला सांगत होती तर मला धक्का बसल्यासारखं फील होत होतं, असे काटे उभे राहिले अंगावर. आणि लोक म्हणजे एवढ्या वयस्कर लेडीला जर छेडू शकतात, किंवा तिचाच ओनर तिला व्हॉट्सअपवरती वेगळ्या प्रकारचं चॅटिंग करत होता किंवा उशिरा मेसेज पाठवत होता, तर कुठेतरी आपण पण हेल्दी बाउंड्रीज सेट करायला शिकलं पाहिजे, मुलींनी कडक वागायला शिकलं पाहिजे. कुठेतरी आपण कसं वागतो त्याच्यावरनं समोरचा कसं वागतो हे अवलंबून असतं. कुठेतरी आपण जर त्याला मोकळीक दिली, आपण खूप फ्लेक्झिबल राहिलो, ओव्हर फ्रेंडली झालो आपण, तर समोरचा पण बाउंड्री, त्याला कळतं बाउंड्री नाहीच इथे, तर मी कसंही वागलं तरी चालणार आहे. आणि मग ऑब्व्हियसली मग लोक तुम्हाला जज करणार की तुम्ही बाउंड्री सेट नाही केल्या, मग तुम्ही कडक नाही वागले, मग तुम्हाला जर इतकं छेड काढेपर्यंत तुम्ही मग रात्री फोन स्विच ऑफ ठेवा, फ्लाईट मोडवर ठेवा, किंवा मग तुम्ही ब्लॉकच ठेवा. त्या अशा व्यक्ती तुम्हाला जेव्हा अनुभव येतात तेव्हा ब्लॉक करून टाकलं पाहिजे. मग तुम्ही ब्लॉक करतात, मग परत अनब्लॉक करतात, मग परत त्या व्यक्तीशी बोलतात, म्हणजे तुम्हाला पण कुठेतरी इंटरेस्ट आहे असल्या गोष्टींमध्ये, असं त्याच्यातनं दिसून येतं ना.
काही वेळेला कसं होतं की प्रोफेशनली तुमचे संबंध असतात आणि प्रोफेशनल संबंधामध्ये पहिल्यांदाच जरी कॉल आला तरी लोक भेटायला जातात, की नवीनच अननोन नंबरवरून फोन आला आहे, फक्त काहीतरी काम आहे, प्रोफेशनल वर्क आहे, आणि लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही हो ठीक आहे भेटायला येते, असं बघायला आपल्याला खूप वेळेला मिळतं. तर अशांना काय सल्ला द्याल?
आताची परिस्थिती अशी आहे की जॉब्स अवेलेबल नाही आहे आणि लोकांना पैशाची गरज तर आहे, त्यामुळे मुली जातात आहेत भेटायला, पण त्यांनी एकटं तरी जाऊ नये, ॲटलिस्ट एखाद्या मैत्रिणीला किंवा मित्राला सोबत घेऊन जावं अशा वेळी. आणि खूप सारे फ्रॉड चालू आहेत इंटरनेटवर. जसं रिसेंटली मी स्वतः त्या स्कॅममध्ये, म्हणजे माझी एक फ्रेंड होती, ती म्हणाली मॉडेलिंग आहे आणि खूप मोठ्या लेवलचं आहे आणि त्या व्यक्तीला आपल्याला 30,000 रुपये द्यायचे आहेत, सो तिने लगेच ट्रान्सफर करून टाकले, तिचे पैसे बुडाले. सो तो व्यक्ती खूप असा एक तासभर अर्धा तासभर बोलायचा आणि सांगायचा की त्याची फॅमिली बॅकग्राऊंड आणि करोडपती आहे, माझा इतक्या रुपयाचा फ्लॅट आहे मुंबईला, असं तो सांगायचा. आणि मग त्या मुलीला तर त्यांनी सांगितलं होतं तो फ्लॅट मी तुझ्या नावावर करतो, आणि तो सांगायचा की मी आहे दुबईमध्ये, आणि तिथून तो लगेच दुसऱ्या दिवशी तिच्या नावावर फ्लॅट करणार आहे असं तिला सांगितलं होतं. आणि तिने ती 30,000 केल्यानंतर त्याने ब्लॉक करून टाकलं तिला. आणि मग मला त्यांनी कन्व्हिन्स केलं मॉडेलिंगसाठी, आणि तुम्हाला स्पा घ्यावा लागेल, याचा खर्च इतका होईल, त्याचा खर्च तितका होईल, 30,000 तुम्हाला इन्व्हेस्ट करावे लागतील, मग ते मॉडेलिंग होईल, मग त्याचं तुम्ही सिलेक्ट व्हाल, बरंच काही सांगितलं होतं. आणि मग ते सगळं स्क्रीनशॉट होते माझ्याकडे, त्याचा मी व्हिडिओ बनवून यूट्यूबवर टाकला होता की कसं स्कॅम असतं, कसं फसवतात मॉडेलिंगच्या क्षेत्रात सुद्धा, किंवा व्हॉट्सअपवरनं डायरेक्ट फसवतात, खोटे डीपी ठेवतात लोक.
पुढचा थोडा प्रश्न हा थोडा सेन्सिटिव्ह असू शकतो किंवा क्रिटिकल वाटू शकतो, की सोशल मीडियाचा उपयोग हा डेटिंगसाठी केला जाऊ शकतो किंवा केला जातो, मॅट्रिमोनियल साईट्स असतील किंवा डेटिंग साईट्स असतील, टिंडर वगैरे, तर अशा साईट्सचा वापर करणं गरजेचं आहे का? म्हणजे मॅट्रिमोनियल साईट्सवरती पण खूप फेक प्रोफाईल्स असतात, त्यावरून लग्न जुळेल याची गॅरंटी खूप कमी आहे आजकाल, आणि डेटिंग साईट्सवरती तर पूर्ण अवघडच प्रकार आहे, तर काय मत आहे तुमचं या बाबतीत?
माझं मत वेगळं असू शकतं कदाचित, मी खूप स्ट्रॉंग आहे आणि फिअरलेस आहे, मला फरक पडत नाही. माझं इंटेन्शन क्लिअर आहे त्या गोष्टीला यूज करायचं, म्हणजे मी टिंडरवर जाऊन पण जर मला बिझनेस करायचा तर मी तो करू शकते. म्हणजे लोकं जर फेसबुकवर येऊन मुलींना प्रपोज करू शकतात, शादीचं विचारू शकतात किंवा फालतू करू, म्हणजे असं गरजेचं नाही की टिंडर त्या गोष्टीसाठी आहे. तुम्हाला करायची फालतूपणा तर तुम्ही फेसबुकवर पण करू शकतात, फेसबुकवर पण एखाद्या मुलीला तुम्ही असला प्रश्न विचारू शकतात, 1-9 स्टॅट वगैरे जे काही आहे असले प्रश्न विचारले जातात मुलींना. तर असं ती मेंटॅलिटी आहे, ॲप नाही आहे. ॲपवरती जेन्युईन लोक असतात आणि जेन्युईनली बोलतात, गरजेचं नाही की बाऊ केला जातो की टिंडरवरती मुलगी दिसली म्हणजे मग ती कॅरेक्टरलेस मुलगी आहे, ती भेटतच नाही. टिंडरवर असतात मुलींच्या प्रोफाईल्स, त्या कधी भेटायलाच जात नाही त्या मुलांना, त्या फक्त जज करतात, ॲनालाइज करतात किंवा त्या ॲपचं स्टडी करत असतील मे बी, पण जरुरी नाही आहे की ते त्याच्यासाठीच करतात यूज लोक. सो मॅट्रिमोनियल साईट्सवरती पण लोक फेक असतात, आणि माझ्याकडे बऱ्याचशा अशा मुली त्यांच्या स्टोरीज जेव्हा सांगतात की मॅट्रिमोनियल साईटवरनं आला, फेक प्रोफाईल होती किंवा पैसे अक्षरशः लुटलेले असतात, 5 लाख उधार दिले, अशी स्टोरी सांगितलेली आहे की मॅट्रिमोनियल साईटवरनं आला, ओळख झाली, फॅमिलीला पूर्ण मॅन्युप्युलेट करून पैसे घेतले. क्राईम पेट्रोलमध्ये तर आपण या स्टोरीज बघतोच, पण या रिअलमध्ये झालेल्या स्टोरीज मी स्वतः बघितलेल्या आहेत की मॅट्रिमोनियल खूप जास्त फेक प्रोफाईल्स असतात. हे लोक असतात फॉरेन कंट्री, ते सांगतो इथेच असतात, कधी त्यांची दुसरी अफेअर चालू असतात. आणि असं बऱ्याच वेळा मी पाहिलेलं आहे की माझी एक क्लायंट होती, तिचा जो म्हणजे ज्याच्याशी ठरत होतं लग्न तो होता लंडनमध्ये, आणि हिला वाटतं आपण डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहोत आता याच्यासोबत, आपलं लग्न होईल ती स्वप्न बघतीय, आणि तिकडे त्याची बॉय गर्लफ्रेंड प्रेग्नंट होती हे त्यांनी सांगितलं. मग त्यांनी तिला मारण्याचा प्रयत्न केला, मग जेलमध्ये गेला. म्हणजे इतका विक्षिप्त होता तो व्यक्ती. म्हणजे आपण सोशल मीडियावरून किंवा मॅट्रिमोनियल वेबसाईटवरनं त्या माणसाची मानसिकता कशी असेल, तो किती विकृत आहे, किती विक्षिप्त आहे, आपण काहीच सांगू शकत नाही.
बरोबर. जसं विक्षिप्तपणावरून मला एक प्रश्न विचारायचा आहे की काही शाळकरी मुलं असतात, शाळकरी मुलं मुली की जे अगदी 8वी 9वीत आहेत, आता स्मार्टफोन्स खूप लहान मुलांना देण्यात आलेले आहेत, तर काही लहान मुलांमध्ये अचानक यूट्यूब बघून किंवा मग व्हिडिओज बघून किंवा काही वेबसिरीज बघून असा विक्षिप्तपणा येतो की काल परवा ब्रेकअप झालंय, आज लगेच हातबीत कापण्याचे फोटोज टाकले जातात किंवा व्हिडिओज टाकले जातात, मुलीला ब्रेकअपनंतर धमकी दिली जाते. तर या सगळ्या बाबतीत तुम्हाला असं वाटतंय का की हे चुकीचं काही होत आहे किंवा याला पेरेंट्स रिस्पॉन्सिबल आहेत?
पॅरेंट्सचं लक्षच नाही आहे मुलांकडे. पॅरेंट्सनी बघितलं पाहिजे मुलं काय करतात. म्हणजे एक तर आजच्या जनरेशनमध्ये डिवोर्सेस पण इतके होतात आहे, पॅरेंट्स सिंगल पॅरेंट्स आहेत, काही काही ते काम करतील का मुलांकडे लक्ष देतील अशी परिस्थिती आहे. आणि मुलांकडे मोबाईल देऊन टाकतात, जेवत नाही म्हणून मोबाईल देऊन टाकतात. पण मग मुलं नंतर कोणकोणते ॲप्स डाउनलोड करतात आहे, ते स्नॅपचॅट यूज करतात आहे. स्नॅपचॅटवरती तुमचा मेसेज डिसअपिअर होऊन जातो, म्हणजे समोरचा काय बोलला गायब, फोटो पाठवला गायब, तुम्हाला माहितीच नाही तुमची मुलं काय बोलतात आहेत समोरच्याशी, अननोन लोकं तुम्हाला ॲड होतात आहे, तुम्हाला नाही माहिती तुमच्या सराउंडिंगमध्ये. म्हणजे एखाद्या मुलीची आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे, बंगलोमध्ये राहणारे, आणि समोरून ॲड करणारे जे लोक आहेत ते फक्त पैसे बघून ॲड करतात आहे, प्रेमात पाडतात आहे, घरात प्रेम मिळत नाही, मग ते कुठे पण जातात. पण मग तुम्ही काहीच तिथे सोसायटी किंवा समाज काहीच विचार नाही करत. मुलांना वाटतं प्रेम मिळतं मी तिथे जाणार, हे खरं प्रेम आहे. खरं प्रेम नसतं. ढोंगी आणि मतलबी लोक आजच्या जगात जास्त आहेत. खूप रेअर केसमध्ये खरं प्रेम मिळणार आहे.
अगदी बरोबर. तर सोशल मीडियावरती हे जे काही प्रेम मिळतंय वगैरे असं त्यांना वाटतं, आणि काही प्रमाणात तर मुलं घर सोडून पळून जातात किंवा मुलीसुद्धा घर सोडून पळून जातात आणि नंतर त्यांना प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. तर मग याच्या पाठीमागे आपली मानसिकता चुकतीये की सोशल मीडिया हा माध्यमच थोडा चुकीचा आहे किंवा मॅन्युप्युलेट केला गेलाय, किंवा आता काही वेबसिरीज आहेत ज्याच्यामध्ये असं दाखवलं आहे की फेसबुक किंवा मग सोशल मीडियाज आहेत ते आपल्या लोकांना कंट्रोल करत आहे की फेसबुक सांगेल त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे. तर मग याच्या पाठीमागे नक्की मानसिकता आपली चुकती आहे की सोशल मीडियाच चुकीचं आहे?
जर आपले संस्कार चांगले असतील तर आपण चांगल्या पद्धतीनेच त्या वेबसाईट्सला यूज करू. पॅरेंट्सनी थोडी काळजी घेतली पाहिजे, आपल्या मुलांना मॉरल व्हॅल्यूज आणि मूल्य शिक्षण दिलं पाहिजे. कॉन्व्हेंटमध्ये का होईना तुम्ही टाकताय मुलांना, पण मग तिथं तिकडचं फॉरेनचं कल्चर नाही घ्यायचं आहे आपल्याला. आपण छोटे कपडे घालणं या सगळ्या गोष्टींना आपण खूप कूल वाटतंय, आपल्याला शिव्या देणं कूल वाटतं, कारण मला करीना कपूर शिव्या देते मूवीजमध्ये म्हणून मग किती कूल आहे ते असं मुलींना वाटतंय, पण ते चुकीचं आहे. त्या मॉरल व्हॅल्यूज नाही आहेत आपल्या, हे लक्षात घेतलं पाहिजे.
आणि फायनान्शियल फ्रॉड्स जे आहेत ते पण खूप वाढतात. जसं फोन येतो की OTP सांगा किंवा तुमचे क्रेडिट कार्ड डिटेल्स सांगा, तर तुम्हाला असा काही फायनान्शियल अनुभव आला आहे का की फोन आला आहे आणि तुम्ही पटकन डिटेल्स सांगा नाही तर अकाउंट बंद होईल वगैरे?
फायनान्शियल तर नाही, पण फिशिंग नावाचा प्रकार असतो. फिशिंगचं स्पेलिंग PHISHING. सो फिशिंग म्हणजे तुम्हाला फेक ईमेल्स येतात किंवा आता ते आपल्या व्हॉट्सअपवरती अमेझॉनकडनं गिफ्ट मिळतं म्हणून एक लिंक पाठवली जाते. ती लिंक तुमचे नॉर्मल फ्रेंड्स पण पाठवतात आणि ते तुमचं अकाउंट हॅक करतात. नेसेसरी नाही की फायनान्शियल ह्याच्यासाठीच. तुमचे सगळे मोबाईलचे पासवर्ड्स त्यांना दिसत असतात. तुमच्या स्क्रीनवरती काय चालू आहे, तुम्ही काय वाचतात ते सगळं त्यांच्या स्क्रीनवर ते बघू शकतात. अशा प्रकारे हॅक करतात. म्हणजे नवरा बायको पण एकमेकांचे फोन अशा प्रकारे ते लिंक फिशिंगची लिंक बनवून चेक करत असतात आणि जासुसी करत असतात. कोणीही जासुसी करू शकतं जर अशी लिंक, म्हणजे कोणत्याही अननोन लिंकवर आपण क्लिक करायचं नाही आहे. एवढं आपण लक्षात ठेवायचं. ओटीपी पण कोणाला पाठवायचा नाही आहे.
अगदी बरोबर. जसं तुम्ही म्हणला की स्पाय केलं जातं, याच्यासाठी स्पाय ॲप्स यूज केले जातात. आमच्याकडे बरेच रिक्वेस्टेस असतात की आम्हाला बायकोला स्पाय करायचंय किंवा नवरा धोका देतोय त्याला स्पाय करायचंय. तर तुमच्याकडे अशा खूप केसेस येत असतील की मी धोका मिळाला आहे, मग आता मी सुसाईड करून टाकते, आता मला काही उरलेलं नाही, तर अशा लोकांना तुम्ही काय सल्ला देता आणि याचा सोशल मीडियाचा याच्यावरती किती प्रभाव असतो या डिवोर्स होण्यामागे किंवा ब्रेकअप होण्यामागे?
सोशल मीडियाचा तर खूप जास्त प्रभाव आहे डिवोर्स होण्याचा, कारण तेच आहे जास्त करून. कारण फेसबुक हे मेनू कार्ड आहे, त्या मेनू कार्डमध्ये ही मुलगी जास्त हॉट अँड सेक्सी आहे का ती मुलगी आहे असं करून कंपॅरिझन करून अफेअर्स केले जातात, किंवा आपल्या बायकोपेक्षा छान दिसणारी मुलगी मग ती रात्री ऑनलाईन दिसते याचा अर्थ तिच्या नीड्स आणि आहेत असं स्वतःच अझम्पशन केलं जातं. भलेही तिच्या नसतील पण तुम्ही जबरदस्ती उपकार करता ते समोरच्यावर, समोरच्याला असं सांगून की हां समोरच्याच्या नीड्स आहेत असं बोललं जातं लिटरली. आणि खूप सारे लोक मी स्पाय करताना बघितलं त्यांना की ते त्यांचे कॉल रेकॉर्डिंग सगळे यांच्या फोनमध्ये सिंक होतात आहेत, जीमेल थ्रू सिंक होतात आहेत, मग ते सगळं ऐकतात आहे, मग त्यांना दुःख होतं आहे, वाईट वाटतं आहे, दुसऱ्यासोबत किस केलेले फोटोज व्हिडिओज असतात ते बघून त्यांचं पूर्ण मन म्हणजे दुखावलं जातं. सुसाईड वगैरे तर ते करत नाही, ॲटलिस्ट म्हणजे ते डिप्रेस्ड होतात पण अजूनपर्यंत तेवढं सुसाईडलपर्यंत नाही गेलेले ते काही लोक. काही लोक करू पण शकतात कारण की त्यांचा पूर्ण जीव अडकलेला असतो त्या हस्बंडमध्ये किंवा त्या वाईफमध्ये. आणि असं नाही की फक्त मेल्सच करतात, फिमेलसुद्धा हे सगळं करतात, म्हणजे जे एक्स्ट्रा मराईटल अफेअर्स आहे ते फिमेलसुद्धा करतात.
बरोबर आहे. तर तुम्ही प्रेक्षकांना काय सल्ला द्याल की असं सोशल मीडियाच्या माध्यमातून काही तुम्ही डिप्रेशनमध्ये असाल तर काय केलं पाहिजे तुम्ही, कारण यामध्ये एक्सपर्ट आहात, तर जर असं काही डिप्रेशनमध्ये असाल किंवा मग असं तुम्हाला काही अनुभव आला असेल, तुम्हाला कळतं की तुम्हाला कोणी चीट करतंय, तर त्यावेळेला काय केलं काय पाहिजे? नक्की
आपल्या पूर्ण लाईफमध्ये सगळ्यात जास्त आपण कोणासोबत टाईम स्पेंड करत असू तर ते आपण स्वतः आहोत. सो स्वतःवर प्रेम करायला शिका आणि स्वतःच्या हॉबीज आणि ह्या अशा असू दे. आपली लाईफ इतकी कलरफुल आणि खूप सारे फ्लॉवर्स जसे आपण उगवतोय, आपण स्वतःची शेती करतोय, तसं आपलं लाईफ असू दे की दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने आपल्याला कसलीच कमी नाही पडली पाहिजे. स्वतःला इतकं केपेबल बनवा आणि स्वतः पायावर उभं राहा. प्रत्येक मुलींना माझं हे सांगणं आहे की कम्प्लिटली डिपेंडंट हाऊसवाईफ म्हणून राहणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांना तर एकदमच रस्त्यावर आल्याचं फिलिंग असतं, माहेरचे पण सपोर्ट करत नाही कारण की बरेचदा.
बरोबर आहे. तर प्रेक्षकांना तुम्ही बघितलं असेलच की मॅडमनी त्यांचे व्ह्यूज आणि आलेले अनुभव शेअर केले आणि त्यांनी कुठे स्टँड घ्यायचं तेही सांगितलं. तर आता आपला शेवटचा पार्ट जो आहे तो म्हणजे हॅशटॅग एक्सपोज हिम ऑर एक्सपोज हर. तर मॅडम आपल्याला किंवा मोस्टली लेडीजना खूप असे मेसेजेस येतात की वल्गर कमेंट्स असतात किंवा मग वल्गर मेसेजेस येतात, रात्री अपरात्री अश्लील फोटो पाठवले जातात आणि त्यानंतर त्या लेडीजकडून किंवा त्या मुलीकडून तो नंबर ब्लॉक केला जातो किंवा तो कॉन्टॅक्ट ब्लॉक करून इग्नोर केलं जातं. तर त्यावेळेला इग्नोर करण्यापेक्षा जर आपण त्यांना एक्सपोज केलं तर ते जास्ती बेटर होऊ शकतं. जो आमचा हॅशटॅग आहे एक्सपोज हिम किंवा एक्सपोज हर, हॅशटॅग आय एम सायबर साक्षर, तर यामध्ये तुम्ही तो स्क्रीनशॉट त्या चॅटचा डिरेक्टली तुमच्या सोशल मीडियावर टाकला तर लोकांना कळेल की ही व्यक्ती कशी वागते, म्हणजे रिअल लाईफमध्ये वेगळी वागते आणि सोशल मीडियावरती मुलींशी कसं बोलते.
आता माझं मत याच्यावर असं आहे की ते करायला आपल्याला खूप स्ट्रेंथ लागेल, डेअरिंग लागेल. जेव्हा ते छोट्या वयाची मुलं असतील त्यांना एक्सपोज करायला त्याच्यात काही वाटणार नाही, कदाचित त्यांचं लाईफ बर्बाद झालं, म्हणजे ते तर आपल्याला मुलींना वाईट वागवतात आहे आपण पण ते करतो आहे, मग ते रिव्हेंज गेम खेळत राहतील, मग हे मनामध्ये कुठेतरी ॲसिड फेकण्याची भावना किंवा त्या मुलीचं आयुष्य बर्बाद करण्याची भावना, म्हणजे तू मला असं केलं आता तर बघ मी काय करतो, हे मुलांचं असतं. मुलांचं जाऊ दे, पण जे मोठ्या लेवलला जे श्रीमंत असतील, पॉलिटिशियन्स असतील आणि खूप मोठ्या लेवलला काम करत असतील अशा लोकांना फेस करताना ती मुलगी विचार करेल की एक्सपोज हिम करायचं की नाही करायचं, किंवा एक्सपोज हर पण करताना मुलं पण विचार करतील की ही ब्लॅकमेलिंग करेल किंवा उद्या परत ती पण हात कापून फोटो पाठवेल की तू जर मला एक्सपोज हिम असं केलं वगैरे काही तर मी हात वगैरे कापेन किंवा मी जीवाचं वाईट करेल आणि मी पत्र लिहिल तुझ्या नावाने की तुझ्यामुळे मी आत्महत्या केली, असं होऊ शकतं ब्लॅकमेलिंग. सो कॉम्प्लिकेटेड आहे हे
प्रकार, तर खूपच भयंकर आहे. पण नाव न घेता जर असं एक्सपोज केलं तर त्यामुळे असं होऊ शकेल की एक भीती निर्माण होईल अशा लोकांमध्ये की असंच आपण कोणालाही त्रास दिला, इरिटेट केलं तर आपल्यालाही कोणी एक्सपोज करू शकेल.
बरोबर. माझं हे म्हणणं आहे की जेव्हा मुली पोलिसांना अप्रोच करतात त्यांनी ऐकून घेतलं पाहिजे मुलींचं, ते मुलींनाच म्हणतात की तुमचंच चुकलं असेल, किंवा मुली मुद्दामून मुलांना वाईट ठरवण्यासाठी अडकवण्यासाठी असं सगळं करतात, पण नेहमीच प्रत्येक मुलगीच तसं नाही करत. तिथे पोच म्हणजे पोलीस स्टेशनपर्यंत पोचण्यासाठी जी हिंमत करावी लागते ना, तीच मुलींमध्ये नसते. आणि एक मुलगी हिंमत जर करती आहे तर त्यांनी तेवढं ऐकून घ्यावं, एवढंच माझं म्हणणं आहे की कायदा जर मुलींच्या बाजूने आहे तर त्या लोकांनी पण थोडीशी मुलीची बाजू पण घ्यावी आणि मुलांची पण बाजू घ्यावी. असं नाही की फक्त ब्लाइंडली मुलींनाच ऐकतात, मुलांचं ऐकतच नाही आहे.
अगदी बरोबर. तर प्रेक्षकांना तुम्ही बघितलं असेल की आज मॅडमनी त्यांचे व्ह्यूज आपल्यासोबत शेअर केले आणि त्यांनी कुठे स्टँड घेतला पाहिजे, कसं कुठल्या लेवलला एक्सपोज केलं पाहिजे, त्याचे परिणाम काय होतील, दुष्परिणाम काय होतील, तेही त्यांनी सांगितलं. तर तुम्हालाही असा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डिरेक्टली आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आम्हाला सायबर साक्षरमध्ये तुम्ही सोशल मीडियावरती कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा तुम्हाला जर अर्जंट गरज असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सायबर पोलीस स्टेशनला संपर्क साधू शकता. सो धन्यवाद मॅडम, तुम्ही आज आलात आणि तुमचा वेळ दिला, तुमचे सगळे व्ह्यूज आमच्यासोबत शेअर केले.